कुरुक्षेत्र स्वतःच्या मनाचा कोलाहट, हेच स्वतःचे कुरुक्षेत्र. आणि धर्मक्षेत्र कोलाहटात स्वतःला विसरून आपण कुरुक्षेत्रात धर्मयुद्ध करण्यास सुसज्ज होतो. आणि या युद्धात कोणतीही वैश्विक शक्ती भाग घेत असते. हे युद्ध स्वतःलाच लढावे लागते आणि त्याचा परिणाम स्वतःलाच भोगावा लागतो. स्वतःचेच मन आणि मनाचे कोलाहट आपले मूळ शत्रू आणि त्यांची असंख्य सेना कौरव पांडव